नमस्कार, तुम्ही बालवाणी कार्यक्रम ऐकत आहात. हा कार्यक्रम क्राय संस्था मुंबईच्या सहाय्याने कलापंढरी संस्था लातूर चालवत आहे. या कार्यक्रमामध्ये कोरोनाला आळा कशा प्रकारे घातला पाहिजे हे तुम्हाला गीताद्वारे माहिती मिळणार आहे. चला मग ऐकूया.
कोरोनाला घाला तुम्ही आळा, लसीकरणाने त्याला होटाळा. कोरोनाला घाला तुम्ही आळा, लसीकरणाने त्याला होटाळा.
लोक हो, अफवांवरी विश्वास ठेवू नका. लसीकरणाचा कोणताही धोका नाही. चला तर मग जिल्हा 100% लसीकरण पूर्ण करून दाखवूया. तेव्हा
कोरोनाला घाला तुम्ही आळा, लसीकरणाने त्याला होटाळा. कोरोनाला घाला तुम्ही आळा, लसीकरणाने त्याला होटाळा.